नमस्कार मंडळी, मी बिंदिया मोहिते आपल्यासमोर सादर करत आहे लॉकडाऊनमध्ये मला सुचलेली एक कविता। कवितेचं नाव आहे निराळी मैत्री। लॉकडाऊनमध्ये असं काही विचित्र घडतंय, लॉकडाऊनमध्ये असं काही विचित्र घडतंय, चार भिंती आणि कोपऱ्यातील कपाट पण माझ्याशी बोलतंय। दरवेळी बहरणारे गुलमोहराचे झाड आज प्रचंड मोहक दिसते। दरवेळी बहरणारे गुलमोहराचे झाड आज प्रचंड मोहक दिसतंय। घड्याळ पण मला टुकटुक करून खुणावतंय। ट्यूबलाईट मात्र लुकलुक करून रात्र झाली म्हणते। ट्यूबलाईट मात्र लुकलुक करून रात्र झाली म्हणतीये। फॅनचं बाई निराळच, गरगर फिरून दमला की खडखड करून ओरडतोय। त्या खिडकीतून दिसणाऱ्या खट्याळ चिमण्या चिवचिव करून चिडवतात। त्या खिडकीतून दिसणाऱ्या खट्याळ चिमण्या चिवचिव करून चिडवतात। पडदे मात्र खुश आहेत। वाऱ्याच्या तालावर कसे मस्त थिरकतात। बेड आणि मी दिवस रात्र लोळतोय। बेड आणि मी दिवस रात्र लोळतोय। कपाटातील पुस्तक मग सांगतात आम्ही पण तुला बोलवतोय। भिंतीवरील फ्रेम रोज टक्कामक्का बघती। भिंतीवरील फ्रेम रोज टक्कामक्का बघतीये। मी तिला हळूच विचारते, इतकी का मी सुंदर दिसतीये? अशा आमच्या गप्पा रोजच होतात हल्ली। अशा आमच्या गप्पा रोजच होतात हल्ली। मी त्यांना बजावतीये, इतकी करू नका सलगी। लॉकडाऊन नंतर माझ्याशिवाय तुमची बोर होईल जिंदगी। लॉकडाऊन नंतर माझ्याशिवाय तुमची बोर होईल जिंदगी। धन्यवाद।